खंड चौथा प्रकरण 31 उपवास। दूध व कडधान्य सोडून फलाहाराचा प्रयोग सुरू केला, त्याच सुमाराला संयमाच्या दृष्टीने उपवासही सुरू केले। यातही मिस्टर कॅलनबॅक सामील झाले। पूर्वी उपवास करीत असे ते फक्त आरोग्याच्या दृष्टीने, देहदमनासाठी उपवास करण्याची आवश्यकता आहे ही गोष्ट एका मित्राच्या प्रेरणेवरून समजून आली। माझा जन्म वैष्णव कुटुंबात झालेला आणि आई तर अतिशय कठीण व्रते करीत असे, त्यामुळे हिंदुस्थानात असताना मीही एकादशीचे वगैरे उपवास करीत असे, परंतु ते फक्त दुसऱ्यांचे पाहून किंवा आईबापांना संतुष्ट करण्याच्या हेतूने। असल्या व्रतांपासून काही लाभ होतो ही गोष्ट त्यावेळी माझ्या लक्षात आली नव्हती, समजूतही तशी नव्हती। पण सदरहू मित्र उपवास करीत असे त्यावरून व स्वतःच्या ब्रह्मचर्य व्रताला बळकटी आणण्यासाठी मी त्याचे अनुकरण सुरू केले आणि एकादशीच्या दिवशी उपवास करण्याचे ठरविले। सामान्यतः लोक एकादशीच्या दिवशी दूध आणि फळे यावर राहिल्याने एकादशी घडली असे समजतात, पण फलाहारी उपवास तर आता माझा नित्याचाच होऊन बसला होता, म्हणून आता मी पाणी घेण्याची तेवढी सूट ठेविली व बाकी पूर्ण उपवास सुरू केले। उपवासांचा प्रयोग सुरू केला त्या सुमाराला श्रावण मास येत होता। त्यावर्षी रमजान व श्रावण मास एकावेळी आले होते। गांधी घराण्यामध्ये वैष्णव व्रतांप्रमाणे शैव व्रतेही पाळीत असत। कुटुंबातील मंडळी वैष्णव पंथाच्या देवळात जात असे, तशीच शिवालयातही जात असे। श्रावण मासभर कुटुंबामध्ये दरवर्षी कोणी ना कोणी प्रदोष करीतच असे, त्यावरून मलाही हा श्रावण मास पाळण्याची इच्छा झाली। या महत्वाच्या प्रयोगाचा प्रारंभ टॉल्स्टॉय आश्रमामध्ये झाला। त्या ठिकाणी सत्याग्रही कैद्यांच्या कुटुंबांना घेऊन मिस्टर कॅलनबॅक व मी राहत असू। यात मुले व नवयुवकही होते, त्यांचेसाठी शाळा चालवीत असू। या तरुणांमध्ये 4-5 मुसलमान होते, त्यांना इस्लामचे नियम पाळण्याला मी उत्तेजन व मदत देत असे, नमाज पढण्याची वगैरे सोयही करून देत असे। आश्रमामध्ये पारशी व ख्रिस्तीही होते, या सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याला प्रोत्साहन देण्याचा नियम होता। अर्थात या मुसलमान युवकांना रोजे पाळण्यास मी उत्तेजन दिले। मला स्वतःला तर प्रदोष करावयाचेच होते, पण त्याखेरीज हिंदू पारशी व ख्रिस्ती मंडळींनाही मी मुसलमान युवकांच्या बरोबर उपवास करण्याची शिफारस केली। संयमाच्या बाबतीत कोणाच्याही सोबतीने चालले तरी ते स्तुत्यच आहे हे मी त्यांना समजावून सांगितले। पुष्कळशा आश्रमवासियांनी माझी सूचना उचलून धरली। हिंदू व पारशी हे मुसलमान मित्रांचे सर्वस्वी अनुकरण करीत असे नाही, तेवढ्याची आवश्यकताही नाही। मुसलमान सूर्य मावळण्याची वाट पाहत तर बाकीचे त्यापूर्वी जेवून घेत, अशासाठी की मुसलमानांना वाढता यावे किंवा त्यांचेसाठी खास वस्तू तयार करता याव्या। शिवाय मुसलमान पहाटे जेवत, त्यात इतरांनी भाग घेण्याचा प्रश्नच नव्हता, आणि मुसलमान दिवसा पाणीही पीत नसत तर बाकीचे पाणी लागेल तेवढे पीत। या प्रयोगांपासून एक फायदा असा झाला की उपवास व एक वेळ भोजन यांचे महत्व सर्वांना कळू लागले। एकमेकांबद्दल उदार भावना व प्रेमभावही वाढला। आश्रमात अन्नाहाराचा नियम होता। मला या ठिकाणी आभारपूर्वक कबूल केले पाहिजे की या नियमाचा स्वीकार माझ्या भावनांकडे दृष्टी देऊनच करण्यात आला होता। रोज्यांच्या दिवसात मुसलमानांना मांसाची बंदी जड वाटली असणार, पण एकाही नवयुवकाने मला तसे जाणवू दिले नाही। ते अन्नाहार आनंदाने व चवीने घेत असत। हिंदू मुलेही त्यांचेसाठी आश्रमाला चालण्याजोगे असे स्वादिष्ट जिन्नस करीत असत। माझ्या उपवासांचे वर्णन करीत असता हे विषयांतर मी जाणून बुजून केले, कारण या मधुर प्रसंगाचे वर्णन करण्याची संधी दुसऱ्या कोठे मला मिळाली नसती, आणि हे विषयांतर करून मी माझ्या एका सवयीचेही वर्णन करून टाकले आहे। ती ही की अमुक एक गोष्ट आपण करतो ती चांगली आहे असे मला वाटत असले, म्हणजे माझ्याबरोबर राहणाऱ्यांनाही तीच सामील करविण्याचा प्रयत्न करतो। हे उपवासाचे व एकाहाराचे प्रयोग ही नवीन कल्पना होती, पण प्रदोषांच्या आणि रमजानच्या मिशाने मी सर्वांनाच त्यात ओढले। अशा तऱ्हेने सहजासहजीच आश्रमामध्ये संयमी वातावरण वाढले। इतर उपवास व प्रदोष यांचेमध्येही आश्रमवासी मला सोबत करू लागले व त्याचा परिणामही इष्ट झाला अशी माझी समजूत आहे। संयमाचा परिणाम प्रत्येकाच्या हृदयावर किती झाला, प्रत्येकाच्या विषय वासना आवरण्याच्या कामी उपवासांनी कितीसा हातभार लावला हे मी नक्की सांगू शकत नाही, पण माझ्यावर तरी आरोग्याच्या व विषय त्यागाच्या दृष्टीने चांगलाच परिणाम झाला असा माझा अनुभव आहे। असे असताही मला हेही कळते की उपवास इत्यादींचा असाच परिणाम सर्वांवरच होईल असा अबाधित नियम नाही। इंद्रिय निग्रहाच्या हेतूने केलेल्या उपोषणाचा संयमाच्या कामी उपयोग होईल। कित्येक मित्रांचा असाही अनुभव आहे की उपोषणाच्या अखेरीला विषय इच्छा व स्वाद अधिक तीव्र होतात। याचा अर्थ असा की उपवासाच्या मुदतीत विकार दाबण्याची व स्वाद जिंकण्याची सतत भावना असेल तरच त्याचे शुभ फळ मिळेल। इरादापूर्वक किंवा मनपूर्वक न केलेल्या उपवासाचा स्वतंत्र परिणाम विषय निग्रहच होईल असे मानणे चुकीचे होईल। गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक या बाबतीत फार मननीय आहे। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टवा निवर्तते। उपवासी माणसाचे विषय उपवासाच्या मुदतीपुरते शम पावतात, त्यांच्याविषयीची वासना जात नाही, रस तर ईश्वर दर्शनानेच ईश्वर प्रसादानेच शांत होतो। सारांश हा की उपवास वगैरे संयमी इसमाच्या मार्गामध्ये साधन या नात्याने आवश्यक आहेत, पण तेवढ्याने सर्व काही भागले असे नाही, आणि जर शारीरिक उपवासाबरोबर मनाचा उपवास नसेल तर तो दंभच म्हणावा लागेल व नुकसानकारक होईल।